नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज सायंकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधी. लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांच्या निवडीला काँग्रेस खासदारांची मंजुरी. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची नीट परीक्षा पारदर्शकरित्या पूर्ण. परीक्षा परिषदेचा निर्वाळा. इनाडू समूहाचे प्रमुख पद्मविभूषण रामोजी राव यांचं हैदराबाद इथं निधन. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत पाकिस्तान सामना. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज नवी दिल्लीत शपथविधी होत आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज सायंकाळी होणाऱ्या या समारोहात भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान पदाची शपथ देतील. सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे देशाचे आतापर्यंतचे दुसरेच पंतप्रधान आहेत. या समारंभासाठी भारताच्या शेजारी राष्ट्रांचे प्रमुख नेते राजधानी दिल्लीत दाखल होत असून सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या कार्यक्रमाचं थेट वार्तांकन आकाशवाणीवरून संध्याकाळी 7:15 केलं जाणार आहे. त्यामुळे संध्याकाळी 7 प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज संध्याकाळी 6:30 प्रसारित केलं जाईल. काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांनी लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून खासदार राहुल गांधी यांची निवड केली आहे. काल दिल्लीत पक्षाच्या कार्यकारी मंडळाची बैठक ही निवड प्रक्रिया पार पडली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेस पक्षाच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी सोनिया गांधी यांची निवड यावेळी करण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेला जनतेचा कौल मान्य असून इंडिया आघाडी म्हणून आम्ही संसदेत आणि संसदेच्या बाहेरही कार्यरत राहणार असल्याचं खरगे यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गटाची काल मुंबईत बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षाचे आमदार उपस्थित होते. दरम्यान आपण उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याची जबाबदारी घेत त्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. त्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी तूर्तास प्रतीक्षेचा सल्ला दिला असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. इंडिया आघाडीला केवळ बहुजनांची मते हवी होती, संसदेमध्ये बहुजनांचं नेतृत्वच नको होतं, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या पक्षांना सामाजिकदृष्ट्या वंचित आणि शोषितांसाठी लढायचं असतं तर वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याची गरजच पडली नसती, असं परखड मत आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. राज्यात दुष्काळग्रस्त भागातील जनतेला तातडीनं मदत पुरवण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे सादर केलं. कोरडवाहू शेतीला एकरी 25,000 रुपये, बागायती शेतीला 50,000 रुपये आणि फळबागांना एकरी 1,00,000 रुपये मदतीची मागणी त्यांनी या निवेदनातून केली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा नीट ही संपूर्ण देशभरात पूर्णपणे पारदर्शकरित्या पार पडली असल्याचा निर्वाळा राष्ट्रीय परीक्षा परिषद NTA दिला आहे. NTA महासंचालक सुबोध कुमार सिंग यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या परीक्षेची कोणतीही प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ज्या 6 परीक्षा केंद्रातील 1,600 विद्यार्थ्यांचा चुकीच्या प्रश्नपत्रिकेच्या वितरणामुळे वेळ वाया गेला असल्याच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी NTA उच्चस्तरीय समिती स्थापन केली असल्याचं सिंग यांनी सांगितलं. इनाडू समूहाचे प्रमुख पद्मविभूषण रामोजी राव यांचं तेलंगणातल्या हैदराबाद इथं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. रामोजी राव यांनी तेलुगू, कन्नड, तामिळ, मल्याळम तसंच हिंदी भाषेत सुमारे 60 चित्रपटांची निर्मिती केली होती. प्रतिघात आणि नाचे मयुरी हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. नाचे मयुरी चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं. 2016 त्यांना पद्मविभूषण या नागरी सन्मानानं सन्मानित करण्यात आलं होतं. चित्रीकरण सुविधांसाठी देशोदेशी नावाजली गेलेली हैदराबाद इथली रामोजी फिल्म सिटी त्यांनी उभारली. ETV हा 13 भाषांमधला दूरचित्रवाहिन्यांचा समूह त्यांनी स्थापन केला. रामोजी राव यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत कालपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू केले आहे. या उपोषणासंदर्भात आंतरवाली सराटी इथल्या ग्रामपंचायत कार्यालयात काल ठराव घेण्यात आला. त्यात जरांगे पाटील यांच्या बाजूने 5 तर विरोधात 5 सदस्यांनी मतदान केलं. त्यानंतर सरपंचांनी आपलं निर्णायक मत मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने दिल्यावर उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटी गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची जबाबदारी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनाची असल्याचं मत जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करण्याचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघात सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार न्यूयॉर्क इथं रात्री 8 वाजता प्रारंभ होईल. या स्पर्धेत सध्या वेस्ट इंडीज आणि युगांडा या संघात सामना सुरू असून आजच्या दिवसातला तिसरा सामना ओमान आणि स्कॉटलंड यांच्यात होणार आहे. दरम्यान काल या स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा 36 धावांनी तर दक्षिण आफ्रिकेनं नेदरलँड्सचा 4 गडी राखून पराभव केला. काल सकाळी झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं न्यूझीलंडवर 84 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्ताननं दिलेलं 159 धावांचं लक्ष्य गाठताना न्यूझीलंडचा संघ अवघ्या 75 धावातच सर्वबाद झाला. नांदेड इथं हिंगोली भागात वजिराबाद पोलिसांनी काल 3 गावठी पिस्तुलं आणि 5 जिवंत काडतुसं जप्त केली. या प्रकरणी गोपाल चव्हाण, मनोज मोरे आणि शुभम सूर्यवंशी या तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांनी जालन्यात घनसावंगी इथल्या रणवीर सिंग यांच्याकडून सदर पिस्तुलं विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांनी दिली. हिंगोली शहर पोलिसांनी दुचाकींची कर्णकर्कश आवाज करणारी सायलेन्सर्स मोठ्या प्रमाणावर जप्त केली होती. अशी जवळपास 100 सायलेन्सर्स काल नष्ट करण्यात आली. दुचाकीधारकांनी आक्षेपार्ह सायलेन्सर काढून टाकण्याचं तसंच आपलं वाहन अल्पवयीन मुलांच्या हाती न देण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना शाखेच्या स्थापनेला काल 39 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्तानं गुलमंडी इथं शिवसेनेच्या वतीनं विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यात काल वेगवेगळ्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. सुरगाणा तालुक्यातील तोरंगण इथं काल वीज कोसळून यादव नामदेव बोरसे याचा मृत्यू झाला. निफाड, कुंभारी, सावरगाव, रानवड, नांदुर्डी या भागात पावसामुळे बऱ्याच घरांचं नुकसान झालं. त्र्यंबकेश्वर इथं बिल्वतीर्थ तलावात 2 मुलींचा बुडून मृत्यू झाला. कपडे धुण्यासाठी गेलेल्या 2 13-वर्षीय मुलींचा पाय घसरून त्या तलावात पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येवला तालुक्यातल्या देशमानी इथं आराम बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात बस चालक जगदीश जाट हा ठार झाला असून बसमधील 6 प्रवासी जखमी झाले. ही बस जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातल्या भाविकांची 2 धाम यात्रा पूर्ण करून परतत असताना हा अपघात झाला. नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे. मध्य रेल्वेकडून जारी पत्रकात ही माहिती दिली आहे. माथेरानमध्ये दरवर्षी मोठा पाऊस पडतो, त्यातून दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन दरवर्षी पावसाळ्यात ही ट्रेन बंद ठेवली जाते. दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर महाड तालुक्यात नडगाव गावाजवळ काल संध्याकाळी दरड कोसळली. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. नैऋत्य मोसमी पावसानं राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर तसंच धाराशिव या जिल्ह्यांचा काही भाग व्यापला आहे. पुढच्या 5 दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज सायंकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधी. लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांच्या निवडीला काँग्रेस खासदारांची मंजुरी. आणि टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत पाकिस्तान सामना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.